श्री दासबोध दशक सहावा देवशोधन समास आठवा दृश्य निरूपण
श्री राम मागा श्रोती पुसिले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते याचे उत्तर बोलिजेल ते सावध ऐका देखिले ते सत्यची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जडमूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे ये क्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथ कोटी संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या माझे दिसते हेची खरे येथे चालेना दुसरे ऐशिया संशयाचा भरे भरोची नये मृगे देखिले मृग जळ तेथे धावते बरळ जळ नव्हे मिथ्या सकळ त्या पशु सकुण म्हणावे रात्र स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले बहुत जनासी वेभारिले ते खरे कैसे निमानावे कुशळ चितारी विचित्र तेने निर्माण केले चित्र देखता उठे प्रीती मात्र परंतु तेथे मृत्तिका नानावनिता हस्ती घोडे रात्र देखता मन बुडे दिवस पाहता कातडे कंटाळवाणे काष्टी पाषाणी पुतळ्या नानाठकारे निर्मिल्या परम सुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण नाना गोपुरी पुतळ्या असती वक्रांगे वक्रदृष्टी पाहती लाघव देखता भरे वृत्ती परंतु तेथे त्रिभाग खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी नेत्र मोडिती कळा कुसरी परंतु अवघे धटिंगण सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य तुझ वाटे दृश्य सत्य परी हे जाण अविद्या मिथ्या साचा सारिखे देखिले परी ते पाहिजे विचारिले दृष्टी तरळता भासले ते साच कैसे मानावे वरी पाहाता पालथे आकाश उदकी पाहाता उताणे आकाश मध्ये चांदिण्याही प्रकाश परी ते अवघे मिथ्या नृपतीने चितारी आणिले ज्याचे त्याऐसे पुतळे केले पाहता तेची ऐसे गमले परी अवघे माईक नेत्री काही बाहुली नसे जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसे नी जितुके बुडबुडे उठती तितुक्या मध्ये रूपे दिसती क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या लघुदर्पणे दोनी चारी हाती तितुकी मुखे प्रतिबिंबती परी ते मिथ्या आदियंती ये कची मुख नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा कापड सादाचा अवचिता गजर उठे वापी सरोवराचे तीर तेथे पशुपक्षी नर वानर नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सेवा एक शस्त्र झाडू जाता दोनी दिसती तत्वता नाना तंतु टणत्कारिता द्विधा भासती काते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुत दीपांची हारी बहुत छाया दिसती ऐसे हे बहुविध असे साचा सारिखेची दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजी गरी दिसे साचाचिये परी परी हे जाण त्याने खरी मानूची नये की लटिके साचायसे भावावे तरी पारखी कासया सावे येवं ये अविद्येचे यावे ऐसेची असती मनुष्यांची बाजी गरी बहुत जनास वाटे खरी सेवट पाहता निर्धारी मिथ्या होई तैसीच भाव राक्षसांची देवास ही वाटे साची पंचवटी केसी मृगाची पाठी घेतली रामे पूर्व काया पालटी ती एकाचे ची बहुत होती रक्तबिंदीच जन्मती रजनी चर नाना पदार्थ फळेची जाले द्वारके मधे प्रवेशले कृष्णे दैत्य किती वधिले कपटरूपी कैसे कपट रावणाचे सिर केले मावेचे काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला ऐसी राक्षसांची माव जाणून सकती देव कपट विद्येचे लाघव अघटित जांचे मनुष्यांची बाजी गरी राक्षसांची वोडंबरी भगवंताची नाना परी विचित्र माया हे साचा सारिखीच दिसे विचारिताच नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता साच म्हणावी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन परंतु हे नव्हे साचार मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जाण बापा तथापि असो तुझला भासची सत्य वाटला तरी तेथे चुका पडिला ऐक बापा दृश्य भास अविद्यात्मक तुझा ही देहो तदात्मक म्हणून हा विवेक तेथे संचारला दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले तरी ते लिंग देह झाले అవిద్యాత్మక అవిద్యేనే అవిద్యా దేఖిలీ म्हणून गोष्टी विश्वासली तुझे काया अवघे संचली अविद्येची तेची काया मी आपण हे देह बुद्धीचे लक्षण येणे करिता झाले प्रमाण दृश्य आवघे इकडे सत्य मानिला देह तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह दोही मध्ये महा संदेह पैसावला बळे देह बुद्धि केली बळकट आणि ब्रह्म पाहु गेला धीट तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची तेथे साच मानी दृश्याला निश्चयचे बाणूनी गेला पाहा हो केवढा चुका पडिला अकस्मात आता सो हे बोलणे ब्रह्मन पविजे मी पणे देह बुद्धीची लक्षणे दृश्य भाविती अस्तिचा देही मांसाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्मते परब्रह्मते शाश्वत माया तेचि अशाश्वत ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री आता पुढे निरूपण देह बुद्धीचे लक्षण चुका पडिला तो मी कोण बोलिले असे मी कोण हे जाणावे मी पण त्यागुनी अनन्य भावे मग समाधान ते स्वभावे आंगी बाणे
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दृश्य निर्शन नाम समास आठवा